आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हाणें काल पणजे दोनापावला राजभवनाचेर सगळ्या धर्माच्या एकजूट आनी एकचार दाखोवपाच्या हेतान खासा बसकेचे आयोजन केल्ले. ह्या वेळार हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू हाजीर आशिल्ले. भारत हो एकचाराचो शांती कायम रावपी देश. देशात तणावाचे वातावरण आसतना ही एकी अशीच कायम तिगोवन दवरप ही जण एकल्या नागरिकाची जबाबदारी अशें मत ह्या वेळार राज्यपाल श्रीधरन पिल्लई हांणी उक्तायले. जाल्यार भारत पाकिस्तानाचे तणावाच्या परिस्थितीन देशातलो एकचार तिगोवन दवरपाच्या हेतान अशे पद्दतीची सर्वधर्म समभावाची बसका आयोजीत करपी गोंयचे राज्यपाल हे पयले राज्यपाल जावन आसा अशें मत ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला.
आज की सर्वधर्म सभा में सबसे पहले मैं ऑनरेबल गवर्नर श्री पी एस श्रीधरन पिल्लई जी ने जो इस सर्वधर्म सभा का जो अपने भारत देश के लिए अपने जवानों के लिए यहाँ पे बुलाई है, इसलिए मैं फिर एक बार गोवा सरकार की तरफ से उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. उन्होंने इनिशिएटिव लेके आज हिंदू मुस्लिम सिख ईसाई इस चारों धर्मों के प्रतिनिधि यहाँ पे बुलाए और हम सब एक हैं, हम सब भारतीय हैं, हम सब हिंदुस्तानी हैं, ये नारा सबसे पहले देश में देने वाले गोवा के गवर्नर ऑनरेबल पी एस श्रीधरन.
आता मुखावेल्यो खबरो. गोयात येवपी गुन्यांवकार चुकीची म्हायती दिवन हांगा रावतात हाची दखल घेवन पुलीस अधिक्षकांच्या अहवाला प्रमाण दक्षिण गोंय जिल्होधिकाऱ्यान बिराडकार आनी हॉटेलांनी आनी हेर आस्थापनांनी रावपी लोकांची वळखपत्रां घेवन पुलिसांक म्हायती दिवची. हॉटेल आस्थापनांनी ही म्हायती पथीक सॉफ्टवेअरात घालची अशी सुचोवणी जारी केल्या. भाडेकरूंची नोंदणी करनाशिल्ल्या आड गुन्यांव नोंद करपाचो आदेश जिल्होधिकाऱ्यांनी उपजिल्हो अधिकारी आनी दंडाधिकाऱ्यांक दिला. दक्षिण गोंय जिल्होधिकारी एग्नाक्लिटस हिणे राज्या भायल्यान येवपी भोवडेकारांचे वाट्या प्रवृत्ती विशीं हुस्को उक्तायला. ते खातीर कोणाकूय रावपाक दवरतना वळखपत्रां आनी हेर म्हायती दिवपाचे निर्देश जिल्होधिकाऱ्यांनी दिल्यात. इतले मजगती दक्षिण गोंय जिल्ह्यात आशिल्ल्या राष्ट्रीय बँकांक एटीएमाचेर सेगीत सुरक्षा दवरपाचो निर्देश जिल्होधिकाऱ्यांनी दिला. एटीएमाचे सुरक्षे खातीर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करप आनी सीसीटीव्ही तशेंच पॅनिक बटना सयत इलेक्ट्रॉनिक सर्वे सिस्टम लावप गरजेचे आसा अशें जिल्होधिकाऱ्यांनी आपल्या आदेशांत म्हळां. संवसारीक पर्यटनात योग आणि वेलनेस ह्या दोन मळांचे महत्व वाढला. आदरा तिथ्या बरोबरूच पर्यटकांक आता स्वतःच्या भलायकेचोय फायदो करून घेवपाचो आसा. ह्या खातीर गोंयच्या पर्यटनातय गोंय योग आणि वेलनेस ह्या दोनूय गजालींक प्राधान्य दितले अशें गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकार हांणी सांगले. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 100 दिसांची उरफाटी मेजणी सुरू जाल्ली आसून ताच्या 42व्या दिसा काल दक्षिण गोंयातल्या केळशी ह्या दर्यावेळेर योग महोत्सव घडोवन हाडिल्लो. भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन फेडरेशन, केंद्र सरकाराचे आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाय नॅशनल योग असोसिएशन हांणी जोड पालवान आयोजित केल्ल्या ह्या महोत्सवात 350 परस चड योग मोगींनी वांटो घेतिल्लो. ह्या वेळार ह्या संस्थेचे राष्ट्रीय सहाय्यक सरचिटणीस पायल स्वामी, गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपथीच्यो मुखेल कार्यकारी अधिकारी डॉ स्नेहा भागवत, हेल्दी प्रायव्हेट लिमिटेडच्यो अध्यक्ष डॉ मिकी मेहता तशेंच मास्टर योग ट्रेनरचे कार्यकारी संचालक डॉ जॉय परेरा हेवूय हाजीर आशिल्ले. आराडी वाठारात घुळी वखदांच्या वेव्हारात घुसपिल्ल्या एका 23 वर्सां पिरायेच्या आनी स्टुडंट विजाचेर आयिल्ल्या नायजेरियनाक गोंय पुलिशेन अटक केल्या. ताचे कडल्यान 1.68 कोटी रुपयांची घुळी वखदां पुलिशेन जप्त केल्यात अशी माहिती क्रायम ब्रांचीचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी केल्या. क्रायम ब्रांचान 59 कोटी रुपयांची घुळी वखदां 9व्या वर्साच्या सुरवेकूस म्हळ्यार 4.5 महिन्यात जप्त केल्यात अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली. हेर देशातले नागरिक चडशा वेळार अशा वेव्हारात घुसपिल्ले जायत्या वेळार नजरेक आयिल्ल्याची माहिती तांणी दिल्या. गोंयकारांनी सादूर रावून जर घुवळी वखदांचो वेव्हार नदरेक येत जाल्यार वा दुबाव येत जाल्यार थेट संपर्क करचो. माहिती दिवपाची वळख गुप्त दवरतले अशें आवाहन राहुल गुप्ता हांणी केलां. जैव विविधताये विशी वेगवेगळ्यो कार्यावळी आखपा संदर्भात गोय विद्यापीठान गोय राज्य जैव विविधताय मंडळाकडेन एका समजिकायेच्या कबलातीचेर सोय केल्या. या समजिकायेच्या कबलाती प्रमाण गोय विद्यापीठ गोय राज्य जैव विविधताय मंडळाक जैव विविधताये विशी प्रशिक्षण कार्यावळी परिसंवाद जागृताय मोहीम रॅली पथनाट्य आणि हेर कार्यावळी आखपाक आणि सादर करपाक मजत करतले. गोय विद्यापीठाच्या शिक्षकांक आणि विद्यार्थ्यांक जैव विविधतायेच्या मळार प्रायोगिक संबोधन करपाक लेगीत ह्या समजिकायेच्या कबलाती प्रमाण मजत जातली. गोय विद्यापीठाचे कुलसचीव आणि राज्य जैव विविधताय मंडळाचे वांगडी सचीव डॉ प्रदीप सरमोकादम हांणी ह्या कबलातीचेर सयो केल्यात. नैऋत्य मान्सून 27 मे दिसा केरळ दर्यादेगेर पावपाची शक्यताय आसा. दर वर्सा 1 जून दिसा नैऋत्य मान्सून केरळात पावता. अंदू तो 5 दीस आदी केरळात पावपाचो आसा अशें भारतीय हवामान खात्यान जाहीर केला. हाका लागून खरीफ पेरणी हंगामाचेर सकारात्मक परिणाम जातलो असो अदमास आसा. मजगती गोंयात पणजेचे तापमान चडांत चड 35.2 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 26.7 अंश सेल्सियस इतले नोंद जाल्ले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.